नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 116 भाग होता. मन की बात मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आजचा दिवस विशेष आहे. आज राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसी दिवस आहे. एनसीसीचा विषय निघाल्यानंतर शाळा महाविद्यालयातील दिवस आठवतात. मी स्वतः एनसीसीचा कॅडेट राहिलेलो आहे. त्यातून मिळालेला अनुभव अमूल्य आहे. एनसीसी तरुण तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजवते. देशात कोणतीही आपत्ती आल्यानंतर एनसीसीचे कॅडेट्स मदतीला धावून जातात. एनसीसीमध्ये मुलींचं प्रमाण 40% पोहोचलं असून देशात एनसीसीला मजबूत करण्यासाठी सातत्यानं काम होत असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. विकसित भारत घडवण्यात युवा वर्गाची भूमिका खूप मोठी आणि महत्वाची आहे. 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांची 162वी जयंती आहे. त्यावेळी ही जयंती विशेष प्रकारे साजरी केली जाणार आहे. यानिमित्तानं 11 ते 12 जानेवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम इथं युवा विचारांचा महामेळावा होणार असून विकसित भारत युवा नेते संवाद असं या उपक्रमाचं नाव आहे. भारतभरातून कोट्यवधी तरुण तरुणी यात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आजकाल मुलांच्या शिक्षणाबाबत अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. आपल्या मुलांमध्ये सृजनशीलता वाढावी आणि पुस्तकांबद्दलचं प्रेम आणखी वाढवणं गरजेचं आहे. चेन्नईत मुलांसाठी एक वाचनालय तयार केलं आहे जे सर्जनशीलता आणि शिकण्याचं केंद्र बनलं आहे. हैदराबादमध्येही फूड फॉर थॉट फाउंडेशननं अनेक अनोखी ग्रंथालयं निर्माण केली आहेत. बिहारमध्ये गोपालगंजच्या प्रयोग लायब्ररी या ग्रंथालयाची चर्चा तर आसपासच्या अनेक शहरांमध्ये होऊ लागल्याचं मोदी म्हणाले. ओमानमध्ये भारतीय दूतावास आणि भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार यांच्या संयुक्त विद्यमानं एका पथकानं भारतीय असलेल्या कुटुंबांचा इतिहास जतन करण्याचं काम सुरू केलं आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1000 कागदपत्रं जमा केली आहेत. जो देश जे स्थान आपला इतिहास जपतात त्यांचं भविष्यही सुरक्षित राहतं हाच विचार करून गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक डिरेक्टरी अर्थात निर्देशिका तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं मोदी म्हणाले. चेन्नईच्या कुदुगल ट्रस्टनं चिमण्यांची संख्या वाढवण्याच्या मोहीम शाळकरी मुलांमध्ये समाविष्ट करून राबवली आहे. संस्थेतील लोक शाळांमध्ये जाऊन मुलांना चिमणीचे दैनंदिन जीवनात किती महत्व आहे हे समजावून सांगतात. या संस्था मुलांना चिमण्यांची घरटी बनवण्याचं प्रशिक्षण देतात. यासाठी संस्थेतील लोकांनी लहान मुलांना लाकडी घरटी बनवायला शिकवलं. गेल्या 4 वर्षात संस्थेनं चिमण्यांसाठी अशी 10,000 घरटी तयार केली आहेत. सरकारी कार्यालय असं कोणी म्हटल्याबरोबर फायलींच्या ढिगाराचं चित्र तुमच्या समोर येतं. वर्षानुवर्ष या फायली कार्यालयात पडून होत्या, धुळीनं भरल्या होत्या, तिथं घाण होऊ लागली होती. अनेक दशकं पडून असलेल्या जुन्या फायली आणि भंगार काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. याशिवाय इतरही अनेक विषयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून माहिती दिली. कायद्याचं शिक्षण घेणाऱ्यांसाठी विधी विधान सेवावृत्ती अर्थात इंटर्नशिप हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 20 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान हा उपक्रम राबवला जाणार आहे. राज्यातील विधी महाविद्यालयं, विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. यासाठी internship.aicteindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. कायदेशीर प्रस्ताव तपासणी प्रक्रिया, विधेयक, अध्यादेश, मसुदा तसंच दुय्यम विधी विधान निर्मिती आणि संविधानातील कायदेविषयक तरतुदींचा प्रत्यक्ष वापर याबाबत याद्वारे प्रशिक्षण प्राप्त होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात उद्या पशुगणनेला सुरुवात होत आहे. 21व्या पंचवार्षिक पशुगणनेअंतर्गत विविध प्रजाती, लिंग, वयनिहाय ही गणना केली जाणार आहे. यासाठी नियुक्त प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे. बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्याच्या आज 3र्या दिवशी ताज्या वृत्तानुसार दुसऱ्या सत्रात भारतानं आपल्या दुसऱ्या डावात 5 बाद 326 धावा करत 372 धावांची आघाडी घेतली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.